चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरस इफेक्ट, इराण मधील इथेनॉलच्या आयातीवरील बंदी उठवली। कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश संकटात सापडले आहेत आणि या महामारीशी जोरदार लढा देत आहेत। त्याचा केवळ मानवांवर परिणाम झाला नाही तर बऱ्याच देशांच्या आर्थिक स्थितीलाही याचा फटका बसला आहे। उद्योग आणि खाण आणि व्यापार मंत्रालयातील निर्यात आणि आयात नियमन विभागाचे महासंचालक सईद अब्बासार म्हणाले की कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी इराणनं इथेनॉलच्या आयातीवरील बंदी उठवली आहे। सॅनिटायझरसह देशात उत्पादित इथेनॉल कोरोना व्हायरसशी लढायला उपयुक्त ठरेल। अब्बासार यांच्या मते या संवेदनशील काळात इराणच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या आवश्यकतांना प्राथमिकता देण्यात आली आहे। इस्लामिक रिपब्लिकमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या वृत्तानंतर अनेक देशांच्या सीमा बंद करून आणि विमान उड्डाणं बंदी घालण्यासह अनेक उपाययोजना केल्या आहेत। इस्लामिक रिपब्लिकनं 19 फेब्रुवारी रोजी कोरोना व्हायरसपासून पहिलं संक्रमण आणि मृत्यूची घोषणा केली।